बरोबर रेड एफ एम वर 8:19 मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये आजच्या दिवशी इतिहासामध्ये काय झालं होतं जाणून घेण्याची वेळ झाली आहे. आज अग्निशामक सेवा दिन साजरा केला जातो. आजच्याच दिवशी ज्येष्ठ अभिनेत्री शांता हुबळीकर यांचा जन्म झाला होता 1914 साली. आजच्याच दिवशी प्रसिद्ध गायिका शमशाद बेगम यांचाही जन्म झाला होता 1919 मध्ये. विनोदी लेखक दमा मिराजदार यांचा जन्मही आजच्याच दिवशी झाला होता 1927 मध्ये. आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न भीमराव आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महू येथे जन्म झाला होता 1891 साली. एकूणच बाबासाहेब आंबेडकर त्यांचं कर्तृत्व, त्यांनी आपल्या समाजासाठी ज्या काही गोष्टी केल्या आहेत, एकूणच आपल्या राज्यघटनेला त्यांनी दिलेला एक आधार, त्यांचे विचार, या सगळ्यांबद्दल आज मॉर्निंग नंबर वनमध्ये बरंच काही बोलायचं आहे आपल्याला. जंगली शेर थोडासा ट्रॅक प्ले करतो. एन्जॉय सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते राहो.